चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर उद्योगाला दिलासा पॅकेजची गरज, शंभूराजे देसाई। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगाच्या सहकार्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याबाबत मागणी केली आहे। या मागणीला दुजोरा देत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील आर्थिक समस्येशी संघर्ष करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून विशेष दिलासा पॅकेजची मागणी केली आहे। त्यांनी सांगितलं की साखर उद्योगाला वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याची गरज आहे। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत आहे। जागतिक आणि घरगुती बाजारांमध्ये साखरेचे दर उतरले आहेत, यासाठी साखर कारखान्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे। यामध्ये महसुलाची कमी ही मुख्य समस्या आहे।